या देशातील शोषित पीडित दलितांचे उद्धारक दिग्विजयी नेते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. अथांग सागर एकत्र करुनी शाई बनवली जरी, मेरू हिमालय करुन लेखणी खुशाल धरुद्या करी, कोटी विभूती कालिदास हे लिहिण्या बसले जरी, कवी रमेशा पूर्णभिमायन कधी न होईल तरी. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुपर कॅसेट इंडस्ट्रीज सादर करीत आहे बाबासाहेबांच्या जीवनातील निवडक महत्वपूर्ण घटनेवर आधारित गीत. गीतकार प्रभाकर पोखरीकर, संगीत निखिल विनय, गायक सोनू निगम, अनवर जानी.
छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कोणी झालाच हो कोणी झालाच, कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. दीन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर वर्णाची जिरवून मस्ती. दीन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर वर्णाची जिरवून मस्ती. कधी हरला ना हो कधी हरला ना, कधी हरला न ज्ञानाची कुस्ती. असा पहिलवान होणार नाही. कधी हरला न ज्ञानाची कुस्ती, असा पहिलवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. कुबेराला हे हो कुबेराला हे, कुबेराला ही वाटा विलाज. असा धनवान होणार नाही. कुबेराला ही वाटा विलाज, असा धनवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. पाठीशी हे उपकाराच, कस फिटणार त्या युगंधराच. ओझ पाठीशी हे उपकाराच, कस फिटणार त्या युगंधराच. हे रमेशा त्या, हे रमेशा त्या, हे रमेशाद्य प्रभाकराच कार गुण गण होणार नाही, हे रमेशाद्य प्रभाकराच कार गुण गण होणार नाही, छाती ठोक हे सांगो जगाल असा विद्वान होणार नाही, कोणी झालाच विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही, छाती ठोक हे सांगो जगाल।
बंधूंनो, हजारो वर्ष जी माणसं गुलामीच्या बंधनात बंदिस्त होती, तोंड असून ज्यांना बोलता येत नव्हतं, माणसं असून ज्यांना माणसासारखं जगता येत नव्हतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून त्याच माणसांना बोलायला शिकवलं, माणसासारखं वागायला शिकवलं। तीच माणसं बोलू लागली, माणसासारखी वागू लागली, ताठ मानेनं जगू लागली।
जीवाला जीवाच दान दिले भीमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने। माणसाला माणसाची साठ मुळी नव्हती, दुष्ट रूढी माणसाला छळीतच होती, माणसाला माणसाची साठ मुळी नव्हती, दुष्ट रूढी माणसाला छळीतच होती, समतेचा मळा फुलविला जोमाने, समतेचा मळा फुलविला जोमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने। विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला, माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला, विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला, माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला, माणुसकीचे बीज हे पेरिले श्रमाने, माणुसकीचे बीज हे पेरिले श्रमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने। गरीबाच्या घरामंदी जन्म तो घेऊनी, प्रभाकरा कीर्ती जागी गेलाय ठेऊनी, गरीबाच्या घरामंदी जन्म तो घेऊनी, प्रभाकरा कीर्ती जागी गेलाय ठेऊनी, शिकविली शिकवण क्रमक्रमाने, शिकविली शिकवण क्रमक्रमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने।
एके दिवशी भर दुपारी पनवेलच्या नाक्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोटार भर वेगात चालली होती। बाबासाहेबांना खूप तहान लागली म्हणून ड्रायव्हरनं जवळच्या हॉटेलसमोर गाडी थांबवली। बाबासाहेबांच्या समवेत असलेले त्यांचे सहकारी गडकरी पाणी आणायला गेले। बॅरिस्टर आंबेडकरांना पाणी हवंय? हॉटेलच्या मालकानं साफ नकार दिला। हॉटेल मालक उद्गारला, महार बॅरिस्टरला पाणी मुळीच मिळणार नाही। हे शब्द सोनबा येलवे नावाच्या लाकूड तोडणाऱ्या माणसानं ऐकले। धावत पळत तो घरी गेला, स्वच्छ पाण्यानं माठ भरून आणला। पण तेवढ्यात बाबासाहेबांची मोटार भर वेगानं निघून सुद्धा गेली। बाबासाहेब पुन्हा या वाटेनं येतील ते तसे जाऊ नयेत म्हणून आयुष्यभर त्या वाटेवर पाण्याचा माठ भरून सोनबा वाट पाहत उभा राहिला। तो संपला। शेवटच्या क्षणापर्यंत तो बोलत होता,
हे पाणी आणिले मी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी, हे पाणी आणिले मी। नवे मानस सारीच सैता नाही, भीम बाबा याना नाही मुळी जाणही। नवे मानस सारीच सैता नाही, भीम बाबा याना नाही मुळी जाणही। हे मोठ्या श्रद्धेनी, हे मोठ्या श्रद्धेनी आलो मी घेऊनी, हे घोट भर जाहो पिऊनी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी। भर उन्हात व्याकुळ जीव थांबला, शब्द कर्म ठांचा जिव्हारी तो झोंबला। भर उन्हात व्याकुळ जीव थांबला, शब्द कर्म ठांचा जिव्हारी तो झोंबला। तो दाही दिशा पाही, तो दाही दिशा पाही, टक लावुनी हे घोट भर जाहो पिऊनी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी। जीव जीवात हा होता त्याच्या जोवर, पाणी घेऊन वाट पाहिली तोवर। जीव जीवात हा होता त्याच्या जोवर, पाणी घेऊन वाट पाहिली तोवर। तो प्राण सोडिला, तो प्राण सोडिला बाबा म्हणूनी, हे घोट भर जाहो पिऊनी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी। बोले सोनबा भीम बाबा येतील, पाणी घोट भर माझ्या हाती घेतील। बोले सोनबा भीम बाबा येतील, पाणी घोट भर माझ्या हाती घेतील। तो धन्य प्रभा करा, तो धन्य प्रभा करा, वाट पाहुनी हे घोट भर जाहो पिऊनी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाओ पिऊनी हे पानी आनी लेनी माठ भरुनी हे घोट भर जाओ पिऊनी हे पानी आनी लेनी माठ भरुनी हे घोट भर जाओ पिऊनी।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली महाडात चौदार तळ्याच्या काठी ऐतिहासिक क्रांती घडवली। पाणी ही निसर्गाची देणगी असून या देशातले सनातनी लोक अस्पृश्य समाजाला आपल्या हक्कापासून दूर का ठेवतात। या पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व मानवांचा यावर अधिकार आहे, तो मी त्यांना मिळवून देणारच।
पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी। साठी हे जीव तर मरती, पाण्यासाठी हे जीव तर मरती, जीव जीवाला काहे छळती, स्पर्श करूनी पाणी हे पिणार आहे मी, समान हक मानवाला देणार आहे मी। पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी। माणूस माणसाचा पाण्यात पाही, नाते एक जीवांचे जडणार आहे मी, सत्यासाठी या काठी लढणार आहे मी। पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी। सत्याग्रह हा चौदार तळ्याचा, सत्याग्रह हा चौदार तळ्याचा, मानवी हक्काचा हा सत्याचा, दुष्ट रूढीवर तुटुनी पडणार आहे मी, परिवर्तन हे माणसात घडवणार आहे मी। पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी। पाऊल पुढे पुढचे पुढे टाकणार आहे मी, आणि चौदा तळ्याचे टाकणार आहे मी, आणि चौदा तळ्याचे टाकणार आहे मी।
रमाई, बाबासाहेबांची प्रेरणा। बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती, जिनं बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही, पहाटे उठून गोवऱ्या शेणी थापून कोळसा वेचून पै पैका जमवून घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला तिनं। सोन्यासारखा थाटलेला हा संसार, पण या मातेला क्षयरोगानं पछाडलं, तिचं निर्वाण झालं। हा आघात बाबासाहेबांना सहन झाला नाही। शेवटच्या क्षणी बाबासाहेब रमाईला म्हणतात,
विना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, तुझ्या विना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे। साथ देन शेवट पर्यंत सुखा दुखाच्या वाटे बरी, साथ देन शेवट पर्यंत सुखा दुखाच्या वाटे बरी, बोल ना रमा मजशी का रुसलीस माझ्यावरी, दुख सागरी लोटुनिया तोडून हे नाते, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे। कष्ट साहुनी भार वाहुनी मज साठी तू उपवाशी, कष्ट साहुनी भार वाहुनी मज साठी तू उपवाशी, भीमराव आंबेडकरा तुझ्या विना शोभा कशी, तुझ्या विना जगू मी कसा तग मग जीवाची होते, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे। वाहिल काळजी माझी तू गेल्या पाठी रमा, कोण वाहिल काळजी माझी तू गेल्या पाठी रमा संसारी रमा दुखाची पर्वा केली नाही तमा प्रभा करा विद्याधराची कविता टाहो फोडी ते सोडून का मजला रमा चालली तू कोठे सोडून का मजला रमा चालली तू कोठे तुझ्या विना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे सोडून का मजला रमा चालली तू कोठे सोडून का मजला रमा चालली तू कोठे सोडून का मजला रमा चालली तू कोठे सोडून का मजला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाची लढाई लढून या देशात चिरंतन क्रांती घडवली. धर्मांतराची घोषणा, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिक काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, धम्म दीक्षा या प्रखर विचाराने असत्यावर मात करून त्यांनी विजय मिळवला. म्हणून त्यांना प्रज्ञासूर्य, क्रांतीसूर्य म्हणतात. या देशातल्या तमाम दलितांना त्यांनी महान मंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 5 दिवस वाघासारखे जगा.
सिंहपरी गरजलाया भूवरी, सिंहपरी गरजलाया भूवरी, देऊनिया ललकारी ललकारी, देऊनिया ललकारी ललकारी, सिंहा परी गरजलाया भूवरी, देऊनिया ललकारी ललकारी, देऊनिया ललकारी ललकारी,
देऊनिया ललकारी ललकारी, देऊनिया ललकारी ललकारी.
साहिल या समाजासाठी हा देह सारा वाहिल, जीव जरी गेला माघार नाही घेईल, अन्नयाला टोला हा देतच राहील. प्रतिज्ञा माझी करील मी खरी, प्रतिज्ञा माझी करील मी खरी, देवनिया ललकारी ललकारी, देवनिया ललकारी ललकारी,
देऊनिया ललकारी ललकारी, देऊनिया ललकारी ललकारी.
सिंहपरी गरजलाया भूवरी, देऊनिया ललकारी ललकारी, देऊनिया ललकारी ललकारी,
देऊनिया ललकारी ललकारी, देऊनिया ललकारी ललकारी.
जीवाना सुज्ञानी तरुणी, तारली ही जनता स्वतः ही तरुणी, माणसाला माणूस केला तो करुणी, भीम नाम काढ जात ठेविले कुरुणी, मारली त्याने उंच भरारी, मारली त्याने उंच भरारी, देऊनिया ललकारी ललकारी, देऊनिया ललकारी ललकारी,
देऊनिया ललकारी ललकारी, देऊनिया ललकारी ललकारी.
सिंहपरी गरजलाया भूवरी, देऊनिया ललकारी ललकारी, देऊनिया ललकारी ललकारी,
देऊनिया ललकारी ललकारी, देऊनिया ललकारी ललकारी.
माणसाला स्पर्श करण्या काळी अशा नीच कर्माची करुणी होळी येवले मुक्कामी घोषणात केली धर्मांतराची ती लाट सुरू झाली हर्षाने बौद्ध धम्म स्वीकारी हर्षाने बौद्ध धम्म स्वीकारी देऊनिया ललकारी ललकारी देऊनिया ललकारी ललकारी
देऊनिया ललकारी ललकारी देऊनिया ललकारी ललकारी
सिंहा परी गरजलाया भुवरी देऊनिया ललकारी ललकारी देऊनिया ललकारी ललकारी
देऊनिया ललकारी ललकारी देऊनिया ललकारी ललकारी
बुद्ध कबीर फुले ज्योतिबाचा चेला प्रभाकरा नमले विश्वास आला प्रणाम कोटी कोटी त्या युगंधराला लोकशाही नांदावी घरोघरी लोकशाही नांदावी घरोघरी देऊनिया ललकारी ललकारी देऊनिया ललकारी ललकारी
देऊनिया ललकारी ललकारी देऊनिया ललकारी ललकारी
सिंहा परी गरजलाया भुवरी देऊनिया ललकारी ललकारी देऊनिया ललकारी ललकारी
देऊनिया ललकारी ललकारी देऊनिया ललकारी ललकारी
या महामानवानं भारत मातेवर अतोनात जीवापल्याड प्रेम केलं. लोकशाहीद्वारे या देशातल्या सर्व जाती धर्माच्या माणसांना आपले अधिकार त्यांनी प्राप्त करून दिले. आपल्या आयुष्यात क्षणभरही आराम न घेता रात्रंदिन बहुजन हितासाठी बहुजन सुखासाठी ते चंदनासारखे झिजले. आजची देशाची समाजाची अवस्था पाहून त्यांचे ज्वलंत विचार प्रेरणा देत समाजाला आव्हान करतायत. मानवाला बुद्धाची शांती हवी आहे, रक्तक्रांती नको आहे.
श्रम माझे बाळांनो आठवोनी श्रम माझे बाळांनो आठवोनी श्रम माझे बाळांनो आठवोनी हे रक्त स्वतःचे घटवोनी प्रचाराचे रान हे उठवोनी प्रचाराचे रान हे उठवोनी बुद्धाचा धम्म द्या पटवोनी श्रम माझे बाळांनो आठवोनी हे रक्त स्वतःचे घटवोनी द्वेष मोह माया नको अविचार असत्य मुळीच नको प्रज्ञाशील करुणा आचरणी पाप कर्म अनीति मुळीच नको त्री शरण आणि ती पंचशिला त्री शरण आणि ती पंचशिला अष्टांगिक मार्ग तो आचरूनी श्रम माझे श्रम माझे बाळानो आठवोनी हे रक्त स्वतःचे घटवोनी जाती भेद मुळीच नको मनसा मनसात हवाद नको रक्तपात नको घातपात नको मनवाचा जिव्हारी आघात नको रक्ताची ही नाती जुळवूनी रक्ताची ही नाती जुळवूनी विषमतेला त्या कटवूनी क्षम माझे बाळानो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनी मानवता खंगली भ्रांति ने जिद लेते आठवा माती ने बुद्धाचा सम्यक क्रांति ने क्रांति ही घडवा शांति ने जगुयारे ये थे प्रेमानी जगुयारे ये थे प्रेमानी प्रभाकर भारत नटवूनी श्रम माझे बाळानो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनी घटना एक निशान धावी ममते ने तुम्ही ती बांधावी बौद्धि वृक्ष फुलोद्याही पालवी सुख शांति जीव निलाभावी बुद्ध कबीर फुले त्या विचारानी बुद्ध कबीर फुले त्या विचारानी अविचारा ठेवा थटवूनी श्रम माझे बाळानो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनी प्रचाराचे रान हे उठवूनी बुद्धाचा धम्म त्या पटवूनी श्रम माझे बाळानो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनी श्रम माझे बाळानो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनी श्रम माझे बाळानो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनी श्रम माझे बाळानो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनी
या देशातील हीन दीन दुबळा समाज जो सैरा वैरा भटकत होता, जो दिशाहीन होता, ज्यांना कुणी वालीच नव्हता, अशा भोळ्या भाबड्या दुबळ्यांना बाबासाहेबांनी हृदयाशी धरून आपलंसं केलं, आईची पित्याची माया दिली.
भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला, आई होनी या दुबळ्यांना निवारा दिला. भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला, आई होनी या दुबळ्यांना निवारा दिला. भीमरायाने दलिता सारे झोपले तो नाही झोपला, जग सारे झोपले तो नाही झोपला, रात्र दिन जागुनी देशासाठी खपला. जागे करुनी समाजा पहारा तो दिला, पहारा तो दिला, आई होनी या दुबळ्यांना निवारा दिला. भीमरायाने दलिता समाजाला तो ही शिकला, शिकवोनी समाजाला तो ही शिकला, स्वार्था पाई कुणा पुढे कधी नाही झुकला. दुख जाणूनी सुखाचा उबारा तो दिला, उबारा तो दिला, आई होनी या दुबळ्यांना निवारा दिला. भीमरायाने दलिता बाबांचे ते नाही फिटणार, उपकार बाबांचे ते नाही फिटणार, प्रभाकर तैसा कोणी आज नाही झटणार. क्रांती घडवोनी माणसा निखारा तो दिला, निखारा तो दिला, आई होनी या दुबळ्यांना निवारा दिला. भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला, आई होनी या दुबळ्यांना निवारा दिला.
सुभेदार रामजी सकपाळ, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचे पिता, ज्यांनी सानुल्या भिवाला घडवण्यासाठी रक्ताचं पाणी करून खूप खूप शिकवलं. भीमराव बडोद्याचे सरकार सयाजीराव गायकवाड यांच्याकडं नोकरी करीत होते. इकडे पिता रामजी बाबा शेवटची घटका मोजत होते. त्यांची अंतिम इच्छा होती भिवाला डोळे भरून पाहण्याची. भिवा, भिवा फक्त एकदाच भेट दे, फक्त एकदाच.
वाट किती मी पाहू ये शील कधी भी वाट किती मी पाहू येशील कधी विवा वाट किती मी पाहू येशील कधी विवा मृत्यू समोर उभा मृत्यू समोर उभा येशील कधी विवा वाट किती मी पाहू येशील कधी विवा वाट किती मी पाहू येशील कधी विवा मृत्यू समोर उभा मृत्यू समोर उभा येशील कधी विवा वाट किती मी पाहू येशील कधी विवा इच्छा मनाची आक्षणी डोळे भरून पहावे इच्छा मनाची आक्षणी डोळे भरून पहावे डोळे हे मिटताना भिवा सामोरी तू असावे वेळ नको हिलावू वेळ नको हिलावू होती वेदना जीवा वाट किती मी पाहू येशील कधी भिवा कंठात जीव आला थांब विले मी त्याला कंठात जीव आला थांब विले मी त्याला पाहण्या माझ्या बाळा लाडक्या मम भिवाला आयुची ज्योत संपली आयुची ज्योत संपली मावळेल हा दिवा वाट किती मी पाहू येशील कधी दिवा तुझा पिता मी झालो भाग्य हे माझे थोर तुझा पिता मी झालो भाग्य हे माझे थोर रामजी सकपाळाची कीर्ती ही गाजे भूवर अंतिम क्षणी प्रभाकरा अंतिम क्षणी प्रभाकरा आसरा तुझा हवा वाट किती मी पाहू येशील कधी भिवा वाट किती मी पाहू येशील कधी भिवा मृत्यू समोर उभा मृत्यू समोर उभा येशील कधी भिवा वाट किती मी पाहू येशील कधी भिवा वाट किती मी पाहू घेशील कधी विवा वाट किती मी पाहो येशील कधी विवा वाट किती मी पाहो येशील कधी विवा
सहा डिसेंबर 1956 केवळ दलितांच्याच नव्हे तर प्रत्येक भारतीय माणसाच्या आयुष्यातला अतिशय दुःखाचा दिवस. कारण या दिवशी प्रज्ञा सूर्य कोटी कोटींचा मार्गदाता विद्वत्तेचा मेरुमणी विचारांचा धगधगता ज्वालामुखी शांत झाला. समस्त दलितांच्या न्याय्य हक्कांसाठी अहोरात्र जागणारा चंदनाच्या चितेवर शांत झोपी गेला. पुन्हा न उठण्यासाठी 6 डिसेंबर 1956 डॉक्टर आंबेडकरांचं परिनिर्वाण. ज्यांनी चंदनाच्या चितेवर भीम पाहिला त्यांनी याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला. कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला.
याद तुझे आज हर घड़ी येते ही भीमाई याद तुझे आज हर घड़ी येते ही कोटि कोटि अजीवा कोटि कोटि अजीवा हृदया चिरून जाते ही भीमाई याद तुझी आज हर घड़ी येते ही भीमाई याद तुझी सहाडी से बरची रात्र भयान ती काली सहाडी से बरची रात्र भयान ती काली दुखाचा सागर दूर दुखाचा सागर दूर लोटुनिया ने ते ही कोटि कोटि अजीवा कोटि कोटि अजीवा हृदय चिरुन जाते ही भीमाई याद तुझे आज हर घड़ी ये ते ही भीमाई याद तुझे माऊली दीन दुबळ्यांची सरली मायेची साऊली माऊली दीन दुबळ्यांची सरली मायेची साऊली स्मृती चरणी तुझिया स्मृती चरणी तुझिया आसवाने नाते ही कोटी कोटी अजीवा कोटी कोटी अजीवा हृदय चिरुन जाते भीमैया याद तुझी आज हर घड़ी ये तेरी भीमैया याद तुझी तेजोमय रूप तुझे सूर्य हुन प्रखर होते तेजोमय रूप तुझे सूर्य हुन प्रखर होते चैत्य भूमि प्रभाकर चैत्य भूमि प्रभाकर साक्षी त्याची देते ही कोटि कोटि अजीवा कोटि कोटि अजीवा हृदय चिरुन जाते ही भीमैया याद तुझे आज हर घड़ी ये तेरी भीमैया तुझे आज हर घड़ी ये तेरी भी मैं याद तुझे।